सामान्यातले असामान्य सुधा मूर्ती बंडल बिंदप्पा बिंदप्पा दिसायला देखणा चांगला उंचपुरा उजळ रंग सडसडीत बांध्याचा केस काळेभोर चेहऱ्यावर सतत आत्मविश्वासाचं हसू हा तरुणपणी सिनेमा नट होता असं कुणी सांगितलं तर नाही म्हणायचं कारणच नाही. त्याचं आडनाव पाटील पण तो बंडल बिंदप्पा म्हणूनच ओळखला जातो. एकदा मला त्याच्या घरी जावं लागलो. बिंदप्पा अरे तुझ्या घरचा पत्ता दे घर नंबरही दे मी बिंदप्पाला म्हटलं. कारण आमच्या गावात मेन आणि क्रॉसची पद्धत नाही. मागे एका डॉक्टरांचं घर शोधताना मला त्यांचा सगळा इतिहास सांगावा लागला. फार चांगले डॉक्टर आहेत त्यांच्या घरात एक पांढरा कुत्रा आहे सतत झोपलेला असतो बाहेरचे आले की शेप उठालवतो आणि घरच्यांवर गुरगुरतो. डॉक्टरांना एकच सून आहे ती दिल्लीची आहे मुलानं प्रेमविवाह केलाय इत्यादी इत्यादी. ते होय त्या कुकर्णी डॉक्टरांचं घर होय ना असं करा उजवीकडे जा तिथून डावीकडे वळा तिथून तिसरं घर असा हा प्रकार. आता या बंडल बिंदप्पाचं घर कधी शोधू बिंदप्पानं सांगितलं. फारच सरळ आहे ते नलिनी विणकर कॉलनीच्या शेवटच्या स्टॉपवर उतर 10 पावलं पुढे जायचं तिथे कीर्ती स्टोर नावाचा मोठा बोर्ड दिसेल. त्या दुकानदाराशी माझी दोस्ती आहे माझं नाव सांग घरापर्यंत आणून पोचवेल. खरं ना रे मी कशाला खोटं सांगू सगळ्यांना असंच सांगतो मी पत्ता. दुसऱ्या दिवशी त्यानं सांगितलं होतं त्याप्रमाणे विणकर कॉलनीच्या शेवटच्या स्टॉपवर उतरले. 10 कसली 1000 पावलं चालल्यावरही त्यानं सांगितलेलं कीर्ती स्टोअर दिसलं नाही. रस्त्यात एकाला विचारलं तर तो म्हणाला इथे कशाला उतरलात तुम्ही मागच्याच स्टॉपला उतरायचं. आता काय करू मागच्या स्टॉपपर्यंत चालत जा तिथे तुम्ही म्हणता ते कीर्ती स्टोअर आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मागे चालत आले. तिथे खरोखरच कीर्ती स्टोअर्सची पाटी होती मोठी नव्हे खडून लिहिलेली. आणखीही शोधून पाहिलं जवळपास आणखी कुठलंच दुकान नव्हतं. दुकानदार नुकताच आला होता दरवाजा उघडत होता. एकही गिराईक नव्हतं. मला पाहताच त्यानं उत्साहानं स्वागत केलं. या या काय हवं होतं. मला बिंदप्पा पाटलाचं घर हवं होतं ते आम्ही विकत नाही तिखट शब्दात दुकानदाराने सुनावलं. तसं नव्हे तुम्हाला विचारायला सांगितलं होतं त्यानं. न सांगायला काय झालं उद्या तो सांगेल मला मुख्यमंत्री म्हणा म्हणाल. दुकानदाराचा मूड भलताच खराब होता. सकाळीच घरी काहीतरी भांडण झालं असावं. मला गप्प बसलेलं बघून त्यालाच काय वाटलं कोण जाणे. तोच पुढे म्हणाला तुम्हाला कुठल्या बिंदप्पा पाटलाचं घर पाहिजे. हा आमचा टिपिकल उत्तर कर्नाटकाची पद्धत. सुरुवातीला उद्धटासारखं बोललो तरी नंतर सगळी मदत करायची. फणसासारखं वरून काटेरी आतून रसाळ. मी गोंधळून गेले आता काय म्हणून बिंदप्पाची ओळख सांगू. दिसायला एकदम देखणे आहेत बघा. इथे कुणीही सिनेमा नट राहत नाही. काय करतात ते मला ठाऊक नाही. म्हणजे निरुद्योग आहेत का. अहो इथे 1000 पाटील राहतात त्यात बिंदप्पा पाटील 5-6 आहेत. इन्शुरन्स बिंदप्पा बेवडा बिंदप्पा बिंदप्पा मास्तर कितीतरी. तुम्हाला हवे असलेले बिंदप्पा काय करतात. बिंदप्पा काय करतो हे त्याला जन्मातला घातलेल्या परमेश्वरालाच ठाऊक नाही. मी काय सांगणार. हां त्याची बायको शाळा मास्तरीण आहे. असे होय तुम्ही आधीच का नाही सांगायचं बंडल बिंदप्पाच्या घरी जायचं आहे म्हणून. एवढी चौकशी करायची गरज नव्हती. असं करा इथून 5व्या घरापाशी डावीकडे वळा तिथून 6व्या घरापाशी उजवीकडे वळलात की गुलाबी घर दिसेल. दुकानदारानं सांगितल्याप्रमाणे निघाले. घर सापडलं. दारावर एकीकडे बोर्ड होता बिंदुराव पाटील आणि दुसरीकडे लिहिलं होतं सत्यधाम. पण मला आश्चर्य वाटत राहिलं याचं पाटील आडनाव नाहीसं होऊन बंडल बिंदप्पा हे कायमचं नाव पडलंय ना. बिंदप्पाच्या शब्दकोशात अपमान हा शब्दच नाही. मी त्याला कधीच रागवलेला पाहिला नाही. तसंच त्याला कधी खरं बोललेलं पाहिलं नाही. माझ्या आजीची त्याच्याविषयीची डेफिनेशन विचित्र आहे. बिंद्या एकाच चार करणारा माणूस 200 चे 400 करून सांगणारा कुठलीही गोष्ट धडकणार नाही तो, अगं पोटात असल्यापासून असाच तो. सगळे 9 महिन्यात जन्म घेतात, यानं 11 महिने घेतले. बिंदपा काय शिकलाय, कुठे नोकरी करायचा हे कुणालाच माहीत नाही. इतरांचं जाऊ द्या, त्याची जन्मांतरीची जीवनसाथी त्याची बायको सरस्वती तिलाही ठाऊक नाही. लग्नाच्या वेळी बिंदपाच्या बापानं सांगितलं होतं, आमचा मुलगा बिझनेस करतो आणि शिकतो. लग्न झालं पण त्याचा काय बिझनेस आहे कुणालाच समजलं नाही. विश्वासावर लग्न ठरलो झालं. दोघांचे वडील एकमेकांचे मित्र, बिंदपा दिसायला देखणा, उत्तम कपडे करणारा, दारावर राघवेंद्र एंटरप्राइजेस नावाचा बोर्डही लटकायचा तेव्हा. त्यावर कसा अविश्वास दाखवायचा, पण राघवेंद्र स्वामींच्या नावावर कितीतरी गैरव्यवहार चालू असतात याची या सात्विक प्रौढांना कुठून कल्पना असणार. TCS शिकलेली सरस्वती लग्नाच्या आधीपासून नोकरी करत होती, लग्नानंतरही करत राहिली. बिंदप्पा बिझनेस बरा चालत असताना घरी पैसे आणून देतो, नसेल तेव्हा बिझनेस डल असल्याचं सांगून 100 रुपये मागत असतो. सुरुवातीला तीही 100 रुपये देऊन ते परत मिळण्याची वाट बघायची. अलीकडे तिलाही हा डल बिझनेस वरचेवर येतो हे लक्षात आलंय. त्यानं 100 मागितले की ही 20 देते आणि तेवढ्यावर बिंदपाही खुश असतो. बिंदपाच्या बोलण्यात नेहमी एक प्रकारचा मोठेपणा असतो, खोटेपणा त्याच्या धमण्यातून वाहतो. मी त्याच्या तोंडून कधीही नकारात्मक बोलणं ऐकलंच नाही. परवा बिल क्लिंटन आले होते, तू कसा त्यांना भेटायला गेला नाहीस, मी म्हटलं. तर तो म्हणाला, मीच त्याला पत्र लिहिलं होतं. आमच्या उत्तर कर्नाटकाचा इतिहास असा कसा वैभवशाली आहे, आम्ही असे हिरे माणकं रस्त्यावर विकायचो कधी रे. इतिहास वाचलेला दिसत नाही विजयनगर राजवटीत. आमच्या कृष्णदेवरावाच्या काळात मी कळवलं होतं, हुबळीला या, एक दिवस मुक्काम करा, भोवतालची प्रेक्षणीय स्थळं बघा आणि मग जा कुठे जायचं तिथे. आमच्या गावाभोवतालची प्रेक्षणीय स्थळं मलाच ठाऊक नव्हती. कुठली प्रेक्षणीय स्थळं, काय ढ आहे ग तुझं डोकं, तुला कुणा शहाण्या नंबर दिला, दानशूर चिंतामणी, अतिबंबेचं लकुंडी ना ठाऊक नाही, कसली बाई ती, कोण अतिबंबे. तो अतिबंबेची गोष्ट सांगू लागला. रेल्वेनं रूळ बदलले, गाडी धावू लागली, मध्ये काही बोलायची सोयच नव्हती. मध्ये बोलायला गेलं की नले सातव्यात जन्मसलीस की काय म्हणत मलाच फटकारायचा. अतिबंबेची कथा संपेपर्यंत माझा मूळ प्रश्न विरून गेलेला असायचा, नले का आला हा विषय प्रेक्षणीय स्थळाविषयी. मध्ये मध्ये बोलू नकोस, कोळीवाड नारायणप्पाचं गाव, गदकच्या वीर नारायणप्पाचं देवस्थान, उणक्कल शंकराचं देऊळ बघून झाल्यावर मुंबई दिल्लीकडे जा म्हणून कळवलं होतं. मग आलं उत्तर, म्हणजे मी लिहिल्यावर येणार नाही असं कसं होईल. त्याच्या सेक्रेटरीचे लगेच उत्तर आलं, या वेळेला कर्नाटक जमणार नाही, इथे हिलरी इलेक्शनला उभी आहे, मुलाचं कॉलेज चुकेल, पुढच्या खेपेला नक्की येतो, तुम्ही दिल्लीला या. मलाही राग आला, काय बिंदप्पा तुला आणि राग का नाही येणार, 1000 वर्षाचा इतिहास असलेला प्रदेश आपला आणि हा बिल क्लिंटन बघायला नाही म्हणतो याची ती अमेरिका म्हणजे काय, इंग्लंड हरून बोटूने पळून गेलेल्यांचा देश तो, फक्त 200 वर्षाचा. आपला बघ किती पुरातन आहे, नव्या देशवाल्यांना एवढी मस्ती, मग मला किती हवी, म्हणून मी गेलो नाही दिल्लीला. त्याच्या या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही, तरी तो असाच बोलतो. हे बिंदपाची स्टाईल, त्याचं बोलणं, त्याच्या या बोलण्याचं हसू आलं, तरी इतिहासाशी बांधून ठेवणारं त्याचं बोलणं पुन्हा पुन्हा ऐकताना मजा वाटायची. आम्ही सगळे शाळेला जायचो तेव्हा बिंदपाच आमचा इतिहासाचा गुरु होता. तेव्हा तो ब्रह्मचारी होता, त्याचे अनेक नियम होते, चटईवर झोपायचा, थंड पाण्याची आंघोळ, खादीचे कपडे. आता बाकी सगळं नाहीसं झालंय, अंगावरचे कपडे मात्र खादीचेच असतात. बिंदप्पानं आम्हाला कर्नाटकाचा इतिहास जितक्या रोचक पद्धतीनं सांगितला तितका आणखी कुणीच सांगितलं नाही. आमच्या एकत्र कुटुंबातल्या 10 मुलांना तो माडीवर घेऊन जायचा. तिथे पिठूर चांदण्यात बसून बिंदप्पानं सांगितलेल्या उत्तर कर्नाटकाच्या इतिहासातल्या गोष्टी आजही माझ्या मनावर कोरलेल्या आहेत. आमच्या शाळेत इतिहासाचा पिरियड असायचा 4 वाजता. हां, काढा इतिहासाचं पुस्तक, त्यातले इसवी सन पाठ करा, 1336 विजयनगरची स्थापना, 1680 शिवाजीचा मृत्यू, 1776 अमेरिकेचं स्वातंत्र्ययुद्ध. हां नलिनी तू ये वाच हा धडा, कर्नाटकाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट. पण टीचर मध्ये होयसळही आहे ना. नलिनी सांगितलं तेवढं कर. मुलांनो इतिहास वाचा, घरी जायचं नाही. आलेच मी स्टाफ रूम मध्ये जाऊन. एवढं सांगून टीचर निघून जायच्या. आम्ही मुलं गाण्याच्या भेंड्या खेळण्यात रमून जायचो. इतिहासाची पुस्तकं अनाथ होऊन बाजूला पडून राहायची. असा इतिहास बिंदप्पा सजीव करायचा. कन्नड प्रदेशाविषयी आस्था वाटेल असं त्यानं केलं. आपल्या प्रदेशाविषयी आदर अभिमान वाटेल असं केलं. भाषेविषयी मनात प्रेम निर्माण होईल असं केलं. हां या बघू सगळे इकडे. तुम्ही बंकापूर पाहिलं की नाही? ते वीर बंकय्याचं गाव होतं. पाठोपाठ बंकापूरची गोष्ट, वीर बंकय्याची गोष्ट, मुधोळचं तोरण, कवी तुझं चैत्र, रन्नची गोष्ट, अजिताचार्याची गोष्ट, अशा एका पाठोपाठ कथा सुरू व्हायच्या. त्या ऐकता ऐकता आम्ही इतिहास काळात वावरत राहायचो. विजयनगरचा इतिहास म्हणजे त्याचा प्राण. तिथले सगळे राजे आणि त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या लढाया याचा तपशील त्याला तोंडपाठ होता. ताळीकोटेची सतंगडीचं युद्ध आणि त्यात झालेल्या कन्नडीगांचा पराभव याविषयी ऐकता ऐकता आम्हाला रडू कोसळायचं. वर बिंदप्पा वीरवाणीनं मल्लीनाथी करायचा. कन्नडी गो हे युद्ध तुम्ही तुमच्या मूर्खपणामुळे हारलात. रामचंद्र या रायानं ते राज्य कष्टानं मिळवलं होतं. त्याला ते सासऱ्याकडून आयतं मिळालं होतं म्हणून ते असं झालं. म्हणून जुनी माणसं सांगून गेली आहेत पुढे तो एका गाण्याच्या चार ओळी सांगायचा. त्याचा अर्थ असा होता, कोळा सांड बैल नसतो, सेनापती राजा नसतो, घरी आलेला जावाई मुलगा नसतो. बिंदपाच्या वीरवाणीनं आम्ही सगळे प्रभावित होत होतो. इतके की त्या संदर्भातली एक गोष्ट आठवते. पुढे माझ्या मामे बहिणीचं रोहिणीचं लग्न ठरलं. मुलाचं नाव रामराय. या कारणानं आम्ही मुलांनी त्याला विरोध केला. हा आम्हाला बिंदपाचं सांगितलेल्या विजयनगरच्या पाडावाच्या कथेचा परिणाम हे समजलं तेव्हा आमच्या आजोबा उखडले. हा बिंद्या मुलखाचा बंडल माणूस केवळ नावामुळे राज्य नष्ट होत असतं का? त्यामागे एक नव्हे हजार कारणं असतात. अंतर्गत भांडण, अव्यवस्था, अतिस्वार्थीपणा, समाजातली गरिबी, तेही इतिहासाचे मास्तर होते. त्यांनी यावेळेला आमची समजूत काढण्यासाठी आम्हाला इतिहास सांगितला. पण त्यांनी कधीही बिंदपाप्रमाणे रोचक करून सांगितला नाही. बिंदपाला वर्णन करायचा भारी वेळ, रायचा पर्वत आणि पराचा कावळा करण्यात हातखंडा. याच गुणाच्या जोरावर तो इतिहासकार रमणीय करून आमच्या पुढे सादर करायचा. आम्हाला बरोबर घेऊन त्यानं बदामीच्या चालुक्यशी झालेलं पल्लवाचं युद्ध प्रत्यक्ष दाखवलं. निदान आम्हाला तरी तसाच अनुभव आला. तळीकोटे तर झालंच, द्वार समुद्राच्या देवळाला त्यानं आम्हाला याच पद्धतीनं नेलं. बिंदप्पाच्या मयात एक सतत भरलेली विहीर होती. एखाद्या वेळी त्याला अचानक हुक्की यायची. उन्हाळ्याची सुट्टी आली की तो आमचा लीडर, त्याची अचानक घोषणा व्हायची. उठा उठा घरपवण्यांना, उठा 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 तुम्ही कन्नडच्या कुमारी हो. लगेच माझा मामे भाऊ शंकर रागवून मी येणार नाहीची घोषणा करायचा. बिंदप्पा लगेच दुरुस्ती करायचा. ठीक आहे, उठा उठा कन्नड देशाच्या पुत्रांनो. आम्हाला एवढ्या उत्साहानं घेऊन जाणाऱ्या बिंदप्पाला पोहायला येत नव्हतं. त्याला रस असे ते सगळ्यांना आंघोळी झाल्यानंतर पुढचा कथाभाग सुरू करण्यामध्ये. मग चिंचेच्या झाडाखाली किंवा केळीच्या थंडगार मळ्यात मेंदी वाटत तो आमच्यासाठी कथांचं वेगळं जगच निर्माण करायचा. त्यात संगोळी रायण्णा, भक्त मीरा, कित्तूर चन्नम्मा, राणी शांतला, वीर सळा या साऱ्यांच्या कथा शिकलो. आमच्या या जगात आपपर भाव नव्हता, काळाचा मापदंड नव्हता, वेळेची पर्वा नव्हती. तो आमच्याकडूनही गोष्टी सांगून घ्यायचा. बक्षीस म्हणून त्याच्याच बागेतल्या चिंचा किंवा पेरू मिळायचे. आम्ही घरी परतायचो तेव्हा घरच्यांचे चेहरे लालबुंद झालेले असायचे. या बंडल बिंद्याला काही काम नाही, धंदा नाही. सगळ्या मुलांना भर दुपारी गोळा करून काहीतरी बंडल मारत बसतो आणि ही वेडी मुलं ऐकत बसतात. आजी म्हणायची, मळ्यातून जे थोडंफार मिळतं ते या मुलांवरच खर्च करतो. एवढ्याशा काडीचा एवढा मोठा पर्वत करताना आणि इतिहासाला रम्य बनवताना बिंदप्पाला सत्य असत्याची अजिबात फिकीर नसायची. त्यामुळे बेवडी मलम्मा शिवाजी पुढे उभी राहून काय म्हणाली, हे वनकट्टी गिरियम्माची कृष्णावरची भक्ती या कथा सांगताना हा तिथे प्रत्यक्ष उभा राहून ऐकत होता असा त्याचा आविर्भाव असे. बिंदप्पाला संसारात काही फारसा प्रॉब्लेम नव्हता. थोडी जमीन होती, बायको सरकारी नोकरी करत होती, एकच मुलगा होता तोही हुशार. कुणालाच प्रमाणापेक्षा जास्त महत्वाकांक्षा नव्हती. त्याच्यावर कुणीही कुठल्याही कारणासाठी अवलंबून नव्हतो. त्यामुळे हा आपला मनाप्रमाणे वागायला मोकळा होता. बिंदप्पाला कुणीही लग्नाच्या संदर्भात बोलवायचंच नाही, कारण याचा पराचा कावळा आणि रायचा पर्वत करायचा स्वभाव सगळ्यांनाच ठाऊक होता. त्याला कुणीही मुलाची किंवा मुलीची माहिती विचारायचं नाही. विचारलं की हा मुलीची अतिशयोक्तीपूर्ण तारीख करायचा, मुलाचं वर्णनही इतका करायचा की ते ऐकून मुलगाही चकित होऊन जाईल. माझ्या आतेभावासाठी बिंदप्पानं एक मुलगी सांगितली होती. त्याच्या वर्णनानुसार रूपानं तेजस्विनी, कलेमध्ये सरस्वती आणि संपत्तीच्या दृष्टीनं साक्षात लक्ष्मी अशी ती मुलगी होती. त्यानं वर बजावलं, शंकर्या माझा एक दिवसा दिवा घेऊन शोधायला गेलास तरी अशी मुलगी मिळणार नाही. आम्हा सगळ्यांनाच त्याच्या बोलण्याचं हसू आलं, पण बिंदप्पा हट्टालाच भेटला. त्यानं शंकरलाच फितवलं, अरे एकदा मुलगी बघ तरी, जर मी सांगतोय त्यात काही खोटं असलं तर मी पुन्हा तुमच्या घराकडे पाऊल टाकणार नाही. शेवटी शंकर मुलीला बघायला तयार झाला. वधू परीक्षेनंतरचा रिपोर्ट असा, मुलीचे डोळे थिरळे, रंगाची गॅरंटी, BA जेमतेम पास, वडील रेव्हेन्यू खात्यात क्लार्क. तरीही बंडल बिंदप्पा आपलाच मुद्दा कसा बरोबर आहे याचा वाद घालत होता. मला तर ती अतिशय तेजस्वी दिसली, गाणेही फार छान गाते म्हणून सरस्वती म्हणालो. वडील रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये म्हणजे समजलं ना. देसायांच्या कुटुंबाबरोबर बिंदप्पा काशीला गेला होता. त्याला 4-6 भाषा चांगल्या येतात, हिंदी, मराठी, कन्नड, उर्दू वगैरे. त्यामुळे गावातलं कुणी काशी यात्रेला निघालं की त्याला सोबत घेऊन जायचं. शिवाय त्याची कंपनी ही लोकांचं मनोरंजन करायची. आल्यावर बिंदप्पा भेटला, चौकशी केली, काय बिंदप्पा काशीची काय विशेष बातमी? तो चेहरा पाडून म्हणाला, विश्वनाथाच्या देवळा शेजारी मशीद पाहिली, तिथे राखायला बंदुका घेऊन पोलीस उभे आहेत भांडणं होऊ नये म्हणून. का कोण जाणे, समाधान नाही झालो. देवाच्या जागेवर अशी परिस्थिती बघून वाईट वाटलं. त्यापेक्षा आमचा शिशुना शरीफ बरा असं वाटलं. लगेच उत्साहित होऊन सांगू लागला, आम्ही रेल्वेतून येत होतो, रात्री कुठलं स्टेशन ते समजलं नाही, मध्यरात्र झाली असेल. चेहऱ्यावर काळे कपडे बांधलेले आले, हातात बंदुका होत्या, त्या रोखून जवळपास सगळं मागितलं. ही आमची गावाच्या दृष्टीनं शॉकिंग न्यूज. काय काय गेलं, काय जाणार, माझ्याकडे जायला काही नव्हतं. सगळे ट्रॅव्हलर्स चेक तेही उशीत शिवलेले होते. देसायांच्या लीलाच्या गळ्यात चेक मंगळसूत्र होतं. सगळं गेलं, तुम्ही काय केलं? रेल्वेची चेन ओढली, गार्ड ड्रायव्हर आले. मी सांगितलं आमच्या उत्तर कर्नाटकात असं काही होत नाही. बातमी रोचक असली तरी बिंदप्पानं सांगितलेली, त्यामुळे त्यावर संपूर्ण विश्वास ठेवण्यात अर्थच नव्हता. त्याच दिवशी मुरलीधराच्या देवळात लीला भेटली. लीला कशी झाली काशीची ट्रीप? छान झाली. देवदर्शनाला मात्र त्रास झाला, ती पुढे काहीच बोलली नाही. मीच न राहून विचारलं, तुझं काही सामान गेलं म्हणून समजलं. होय, 4-6 साड्या गेल्या. दशाश्वमेध घाटावर आंघोळीला गेलो होतो, यांच्या हातात बॅग होती. तुला ठाऊक आहे यांचा वेंधळेपणा, कुठे लक्ष होतं कोण जाणे. बॅग गायब झाली, नवऱ्याचा दोष. त्याची संधी लीलानं अजिबात गमावली नाही, पण रेल्वेमधल्या चोरीविषयी बोलायला तयार होईना. शेवटी मीच क्यू दिला. उत्तर भारतात रेल्वेत दरोडे फार पडतात म्हणून ऐकलं, ती उत्तरली. असं म्हणतात खरं, सिनेमातही दाखवतात, मला ठाऊक नाही, मी काही पाहिले नाहीत. आता मात्र मी सरळच विचारलं, तुझं मंगळसूत्र गेलं म्हणून समजलं. ते होय होय, सगळे सांगायचे यात्रेच्या ठिकाणी चोऱ्या फार होतात म्हणून. म्हणून मी जाताना खोटं मंगळसूत्र घालून गेले होते. धुळ्यापाशी भारी उकडत होतं, खिडकी उघडी ठेवली, गाडी सुटता सुटता कुठल्या तरी भुरट्या चोरानं हिसका मारला गेलो एवढंच. चोर घोड्यावरून काळ्या कपड्यानं चेहरा झाकून आले होते ना, धमकावून तुझं सोनं घेऊन गेले. तुला कोणी सांगितलं हे? बिंदप्पा. काय डोकं आहे तुझं, बिंदप्पावर विश्वास ठेवतेस? तो 101 आहे हे तुला ठाऊक नाही का? लोक त्याला 101 म्हणतात ते उगीच काय, तो पाटील बिंदप्पा ऐवजी बंडल बिंदप्पा म्हणून ओळखला जातो, हे ठाऊक आहे ना तुला? मागे आमच्या गावात एक माणूस 100 गोष्टीतल्या 99 गोष्टी खोट्या सांगायचा, त्याला लोक 99 याच नावानं ओळखायचे. बिंदप्पा या बाबतीत त्यापेक्षाही सवाई म्हणून त्याला 101 हे नाव पडलं आहे. परवा बिंदप्पा काहीतरी लिहित बसला होता, फारच दुर्मिळ दृश्य होतं ते. न राहून मी विचारलं, काय लिहितोस? तुझी मुलगी अमेरिकेत असते ना? होय. मग तिच्यासाठी कविता लिहून देतो, तिला कन्नड लिहा वाचायला येत नाही, ती तुझी चूक आहे. आई कन्नड, बाप कन्नड आणि मुलीला कन्नड येत नाही, तुम्ही दोघंही नालायक आहात. बरं बाबा शिकविण्यानंतर, आता तू कुठली कविता लिहितोस तिच्यासाठी? त्यानं कागद पुढं केला. कन्नड भाषेविषयीचा अभिमान व्यक्त करणारी एक सुप्रसिद्ध कविता त्या कागदावर लिहिली होती. जग बदलाया जग बिंदप्पाला भले बंडल बिंदप्पा म्हणून ओळखू दे, मला मात्र त्याचं हे पराकोटीचं कन्नड प्रेम नेहमीच प्रभावित करतो. कुणाचा कुणाशी काय संबंध अशी सर्वत्र मानसिकता असताना आपल्या अंगा खांद्यावर वाढलेल्या नलिनीच्या मुलीला कन्नडचा परिचय करून द्यायची जबाबदारी त्याला का वाटावी? याचा त्याला काय फायदा? आपल्या मळ्यात पिकलेली फळं कन्नड कथा स्पर्धेसाठी बक्षीस ठेवल्यामुळे त्याला काय मिळणार होतं? स्वतःचं घर बांधलं नाही, नवीन इस्टेट केली नाही, कुठलाही मान सन्मान मिळवला नाही, केवळ कन्नडसाठी आमचा बिंदप्पा काम करत राहिला. रानातल्या फुलाप्रमाणे कुणाच्याही नजरेला न पडता जगत राहिला. मी कुठेही असले कन्नड भाषेविषयी अभिमान व्यक्त करणारी ती कविता कानावर आली की मी माझ्या मनात बिंदप्पाच आठवतो.